राहिली दुर्विठ्ठला पासून रखुमाई, राहिली दुर्विठ्ठला पासून रखुमाई,
राहिली दुर्विठ्ठला पासून रखुमाई, राहिली दुर्विठ्ठला पासून रखुमाई।
जानकोजी पाटलाची कन्या पद्मिनी, झाली विठोबाची राणी रुक्मिणी, ऐकुणी पंढरीच्या राजाची ख्याती, खानदेशी माळी आले भेटाया अतिथी। राजा म्हणे सोमा नौकरा सांगावे, अतिथी भोजन स्वय तू बनवावे। राणी सुवदन्या सोमा गेला राजमाली, काम करून राणी होती थकलेली। आणि त्याच वेळी तो सोमा म्हणे आई, अतिथीचे भोजन बनवावे घाई घाई। अतिक्रोधाने म्हटली त्यास रखुमाई, सांगधण्याला भोजन करणार नाही। साधू संत म्हणती गोड अवघड लई, साधू संत म्हणती गोड अवघड लई। राहिली दुर्विठ्ठला पासून रखुमाई, राहिली दुर्विठ्ठला पासून रखुमाई। निरोप घेऊन सोमा धावत आला, काय म्हटली पदू सांगे विठोबाला। ऐकून विठोबाला अति क्रोध आला, तात्काळ शाप दिला त्या पदू बाईला। आजपासून तुझे माझे नाते तुटले, ऐकून माळी रायाला वाईट वाटले। उद्या प्रात काळी नदीवरी जाशील, पाण्यात बुडविता घागर वेळी होशील। वेळ लागून तुरा नावनात फिरशील, फिरता फिरतानाच एक दिस मरशील। नव्हती कल्पना निश्चिंत पदुबाई, विसरून राग ती धन्याची वाट पाही। साधू संत म्हणती कोड अवघड लई, साधू संत म्हणती कोड अवघड लई। राहिली दुर्विठ्ठला पासून रखुमाई, राहिली दुर्विठ्ठला पासून रखुमाई। दुसऱ्या दिवशी ती गेली हो नदीवर, नेहमी प्रमाणे हो बुडविली घागर। घागर पुरती जळी बुडली त्याच वेळी, राजा विठोबाची पदू वेळी झाली। वेळी होऊन ती भटके रानुमाळी, सायंकाळ होता माहेरी ती आली। पाटील कन्या मला आत घ्या म्हणाली, उघडीना वेस म्हणून देवळात गेली। थंडीने गारठली पांगळी ती झाली, अपटून झाडावर डोके दृष्टी गेली। अशी कशी कुणाला दया नाही आली, विठोबाच्या शापाने गेली पदुबाई। साधू संत म्हणती कोड अवघड लई, साधू संत म्हणती कोड अवघड लई। రాయిలి దుర్విఠల పాసున రఘుమాయి, రాయిలి దుర్విఠల పాసున రఘుమాయి, काळी गुराख्या ने तिचे प्रेत पाहिले, नेऊन रानात मातेला प्रेत धाविले, इकडे ही गोष्ट कळली विठोबा रायाला, नागाच्या रूपाने वाटेत आडवा झाला, शापाची वार्ता माळी राया कानी गेली, प्रायश्चित म्हणून त्याने तपस्या ती केली, प्रसन्न होऊन वरदान ते मागावे, माळी म्हणे आईला ते जीवदान द्यावे, प्रतिज्ञा मोडू कशी मी त्या विठोबाची, जिवंत करतो प्रतिमा त्या रुक्मिणीची, अस्थी फेकता उगवले फूल कमळाचे, अनंत एके दिवशी लक्ष गेले विठोबाचे, काय सांगावे नवल कमळाच्या फुलाचे, होता स्पर्श फुलातून श्री निघाली देखणी, कोण तू पुस्ता म्हणाली मी तुमची रुक्मिणी, ऐकून हर्ष झाला विठुरायाच्या मनी, नाही ग राग माझा तुझ्यावर रुक्मिणी, प्रतिज्ञे कारणे राहणे कठीण जोडीनी, सेवा करू भाविकांची दूर राहूनी, संकट काळी जाऊ हर्षदाच्या धावूनी, राहू जवळ पण एक संगती नाही, तेव्हापासून दूर उभी रखू माई, साधू संत म्हणती कोड अवघड लई, साधू संत म्हणती कोड अवघड लई, राहिली दुर्विठला पासून रखू माई, राहिली दुर्विठला पासून रखू माई.